chinimandi.com podcast.
डालमिया भारत शुगर ने डालमिया संजीवनी ब्रँड अंतर्गत हर्बल सॅनिटायझर केले लॉन्च. भारतातील सर्वात मोठ्या साखर कंपन्यांपैकी एक डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ने सॅनिटायझर सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी डालमिया संजीवनी ब्रँड नावाअंतर्गत हर्बल हँड सॅनिटायझर लॉन्च केले. WHO दिशानिर्देशांतर्गत डालमिया संजीवनीचे निर्माण करण्यात आले आहे. हा 100% संयंत्र आधारित प्राकृतिक आणि जैविक सॅनिटायझर आहे. COVID-19 महामारीशी लढण्यासाठी डालमिया भारत शुगरने यावर्षी सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले होते. महत्वाचे सांगायचे तर डालमिया भारत शुगर महामारी दरम्यान समाजाच्या प्रति असीम निस्वार्थ सेवेच्या रूपात सरकारी रुग्णालये आणि पोलिसांना मोफत सॅनिटायझर वितरित करत आहे. कंपनी सध्या जवाहरपूर आणि निगोही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये कोल्हापूरच्या प्लांटमध्ये सॅनिटायझरची निर्मिती करत आहे.